आपले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर किंवा स्विच ऑफ करून ठेवावे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी मकरंदनाथांनी रामचंद्रांवरील केलेल्या प्रार्थनेने होईल. प्रार्थना सादर करेल सद्भक्त शर्वरी कुलकर्णी.
कौसल्यासुत जानकी जीवन, कौसल्यासुत जानकी जीवन, रघुकुल भूषण कृपानिधे, रघुकुल भूषण कृपानिधे, भक्त वत्सला दशरथ तनया, भक्त वत्सला दशरथ तनया, सुग्रीव सखया कृपानिधे, सुग्रीव सखया कृपानिधे. मारुति सेवित विभीषण रक्षक, मारुति सेवित विभीषण रक्षक, शिवधनु भंजक कृपानिधे, शिवधनु भंजक कृपानिधे. दश अवतारी ऋषिवर वंदित, दश अवतारी ऋषिवर वंदित, शबरी पूजित कृपानिधे, शबरी पूजित कृपानिधे. मकरंदा नितपदारविंदा, मकरंदा नितपदारविंदा, भजत सौख्यदा कृपानिधे, भजत सौख्यदा कृपानिधे. कौसल्यासुत जानकी जीवन, रघुकुल भूषण कृपानिधे, रघुकुल भूषण कृपानिधे, रघुकुल भूषण कृपानिधे.
दक्षिणेला रामेश्वरमची स्थापना झाली. कृपानिधी श्रीराम आणि लक्ष्मणांसमवेत सारी वानरसेना रामसेतू ओलांडून लंकेमध्ये सुवेळ पर्वतावर दाखल झाली. रात्रीची वेळ होती, नुकताच चंद्रोदय झालेला होता. रामचरित मानसामध्ये तुलसीदास म्हणतात, तह तरु किसलय सुमन सुहाये, लचिमन रची निज हाथडसाये, तापर रचिर मृदुल मृग छाया, तेही आसन आसीन कृपाला, कह हनुमंत सुनहु प्रभु ससी तुम्हार प्रिय दास, तव मूरती बिधु उर बसती सोई साम्यता आभास. रामप्रिय लक्ष्मणाने स्वतःच्या हातांनी कोमल वृक्षवेलींचा बिछाना सजवला. प्रभू त्यावर पहुडले होते. त्यांनी आपलं मस्तक सुग्रीवाच्या मांडीवर ठेवलं होतं. अत्यंत भाग्यवंत अंगद आणि हनुमंत प्रभूंचे पाय दाबून देत होते. विभीषणाशी बोलत असताना हनुमंत चंद्राकडे पाहत म्हणतात, प्रभू चंद्र तर आपला प्रिय असा दास आहे, आपली श्यामसुंदर मूर्ती चंद्राच्या हृदयी स्थित आहे, त्याच श्यामलतेची झलक आपल्याला चंद्रप्रकाशात दिसते. अशा थाटामध्ये कृपा करुणा रूप आणि सद्गुणांचे स्वामी प्रभू श्रीराम विराजमान होते. जो मनुष्य या रुपड्याकडे ध्यान लावून बसतो तो खरोखरीच धन्य होऊन जातो. अशा प्रभू श्रीरामांना वंदन करून मंडळातर्फे मी प्रणव शेठ आणि सद्भक्त स्वरूपा चांदोरकर आपल्या सर्वांचं दसऱ्यानिमित्त कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा म्हणजेच विजयादशमी। या सणाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे। साडेतीन मुहूर्तांपैकी असणाऱ्या या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावण वध करून विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सत्प्रवृत्तीचं राज्य लंकेमध्ये प्रस्थापित केलं। दुर्गा मातेने महिषासुराचं मर्दन करून देवलोकाला दैत्यांपासून वाचवलं। आजच्याच दिवशी पांडवांनी आपला अज्ञातवास संपवून विराट विजय प्राप्त केला। चांगल्या प्रवृत्तींचा वाईटावर झालेला विजय म्हणून देखील आपण या सणाकडे पाहतो। आजच्या दिवसाचं आणखीन एक विशेष म्हणजे याच दिवशी 2009 साली गणेशपुरम या वास्तूचं उद्घाटन झालं। आपल्या साधकांसाठीही पारमार्थिकदृष्ट्या महत्वाचा असा हा सण आहे। ज्यांच्या केवळ स्मरणाने सारी जीवन उद्धरून जातात अशा प्रभू रामचंद्रांच्या तसेच देवीच्या चरित्राचं थोडं अवलोकन करून त्यातून काही बाही शिकण्याचा आजचा दिवस। रामचंद्रांनी रावण सेनेशी आणि देवीनी असुर सेनेशी केलेलं युद्ध जर आपण एक तप म्हणून पाहिलं तर आपल्यासाठी आपण केलेली सद्गुरुपदिष्ट साधना, आपला निग्रह, आपला विवेक हे आपलं तप आणि मिळवलेला विजय म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेल्या आत्मदर्शनाच्या ध्येयाप्रत पोहोचणे। असुरांशी केलेलं युद्ध म्हणजे आपल्या आत असणाऱ्या दुर्गुणांशी केलेलं युद्ध, त्यामध्ये वापरलेली आयुध म्हणजे आपली साधना आणि सद्गुरूंची आपल्यावर असणारी कृपा। याच्या जोरावर आपण हे तप पूर्ण करून सीमोल्लंघन करून ही विजयादशमी साजरी करू अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया। रामचंद्रांचं संपूर्ण जीवनचरित्रच वंदनीय, चिंतनीय, अनुकरणीय असं आहे। त्यातील काही प्रसंग आज आपण रामचरित मानसाच्या आधारे पाहू। गुणांचे धाम श्रीराम सेनेनिशी लंकेमध्ये पोहोचले आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली। एक वानरासारखा वानर संपूर्ण लंकादहन करून जातो तर रामलक्ष्मण संपूर्ण सेनेनिशी आले असता ते कोण पराक्रम करतील? रावण सभा देखील चिंतेमध्ये होती। विचारमग्न रावण आपल्या महाली जातो, तिथे त्याची पत्नी मंदोदरी काळजीमध्ये बसलेली असते। रावणाला पाहून ती म्हणते, नाथ बयरु कीजे ताही सो, बुद्धिबल सकिय जीती जाही सो, तुमही रघुपती ही अंतर तैसा, खलुखद्योत दिनकरही जैसा। हे नाथा लंकाधिपती, वैर त्याच्याशी करावं ज्याला बुद्धी शक्तीच्या जोरावर जिंकता येऊ शकतं। ज्याच्या हाती काळ, कर्म आणि सारी जीवनसृष्टी आहे अशा श्रीरामांसमोर आपण म्हणजे एका तेजोमय सूर्यासमोर रातकिड्यासारखं आहे। आपण प्रभूंशी वैर पत्करू नये। त्यावर रावण उत्तरतो, हे प्रिये तू उगाचच भीत आहेस, मला सांग माझ्यासम असा कोणी योद्धा आहे का? वरुण, कुबेर, पवन अगदी यमराजाला देखील मी माझ्या शक्तीनं जिंकून घेतलं आहे। देव, दानव आणि मानव माझ्या आधिपत्याखाली आहेत, असे असता तू का घाबरतेस? मंदोदरी म्हणते, सोई कोसला धीस रघुराया, आयव करन तोही परदाया, जऊ पिय मानहु मोर सिखावन, सुजसु होई तिहु पुर अति पावन। विष्णू रूपामध्ये ज्याने बलशाली मधु आणि कैटभाचा वध केला, नृसिंहाचा अवतार घेऊन भक्त प्रल्हादासाठी ज्याने हिरण्यकश्यपूला मारले, वामन अवतारामध्ये ज्याने बलीला बंदी बनवलं, श्री परशुरामांच्या रूपाने ज्याने सहस्रबाहूचा संहार केला, तोच परमात्मा श्रीरामांच्या रूपाने धरणीचं हरण करण्यासाठी अवतारभूत झाला आहे। कोसलाधीश रामराय आपल्यावर दया करण्यासाठी आले आहेत। ज्यांच्या कृपेस पात्र होण्यासाठी श्रेष्ठ मुनी तपश्चर्या करतात, राजे वैराग्य पत्करतात, अशा रघुरायांच्या पत्नी सीतामाईंना त्यांच्याकडे सुपूर्त करा आणि प्रभूंच्या स्मरणामध्ये रत होऊन जा। हे प्रिय, जर आपण माझं ऐकलं तर यावर ते दुसरे भाग्य नाही। वास्तविक पाहता मंदोदरी ही रावणाची पट्टराणी, लंकेची राणी, आजवर कधीही न पाहिलेल्या उत्तरेतील अयोध्येमधून आलेल्या आणि आपल्या पतीसमोर उभा टाकलेल्या अशा शत्रूशी रावणाला लढायला प्रोत्साहन देण्याऐवजी ती त्याला परावृत्त करत होती। प्रभूंचं खरं स्वरूप, त्यांचं गुणवर्णन ती रावणापाशी करत होती। रावणाच्या अंतस्थ असलेल्या अहंकाराला झुगारून तिचं मन रामचंद्रांच्या भक्तीमध्ये रत होऊ पाहत होतं। परंतु अहंकाराने भरलेल्या रावणाने मंदोदरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो पुन्हा आपल्या सभेमध्ये जाऊन बसला.
इकडे सुवळ पर्वतावर प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांच्या मंत्रीगणांसमवेत झालेल्या सभेत बलिपुत्र अंगदाला दूत म्हणून रावणाकडे पाठवावे असे ठरले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, खरतर अवतार रूप रामरायांनी मनात आणले असते तर एका क्षणात रावणाचा वध करून सीतामाईंची सुटका केली असती. पण मनुष्याला असलेल्या बंधनांचं आणि क्षत्रियाच्या नीतीधर्माचं पालन करत प्रभू रामचंद्रांनी अंगदाला रावणाकडे पाठवलं. अंगदाने हर तऱ्हेने रावणाला युद्धापासून आणि त्याच्या विनाशापासून विनमुख करण्याचा प्रयत्न केला, पण रावण काही त्याला बदला नाही. याउलट भर सभेमध्ये अंगदासमोर त्याने प्रभू रामचंद्रांचा अपमान केला. रामभक्तीमध्ये डूब देऊन असलेल्या अंगदाने मग मात्र क्रोधिष्ठ होऊन आपले भुजदंड जमिनीवर आपटले. धरणीला कंप सुटला. संपूर्ण रावणसभा हादरली. रावण स्वतः सिंहासनावरून खाली कोलमडला. त्याचे मुकुट खाली पडले. अंगदाने ते मुकुट सुवेळ पर्वताच्या दिशेने जोरदार भिरकावून दिले. हनुमंतांनी हवेतच ते झेलून रामरायांकडे दिले. रावणाच्या सभेत त्याच्या अभिमानाला हादरवून आपला निरोप पोहोचवून अंगद परत आला. प्रभूंनी अंगदाला विचारले, सर्व शक्तिशाली तप करून साक्षात शिवांना प्रसन्न करून घेतलेल्या लंकाधीश दशानन रावणाचे हे चार मुकुट तुला कसे मिळाले? मला सारा वृत्तांत कथन कर. अंगदाने वृत्तांत कथन करून म्हटले, सुनु सर्वज्ञ प्रणत सुखकारी मुकुट न होही भूपन गुणचारी साम दाम अरुदंड विभेदा नृप उरबसही नाथ कह बेदा नीति धर्म के चरण सुहाये अस जिय जानी पाहियाये. अंगद म्हणतो, हे प्रभू शरणागत सुखदाता, ते मुकुट नसून राजाचे चार गुण आहेत. वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे साम दाम दंड भेद हे राजाच्या अंगी वसतात. नीतीधर्माचे हे चार गुण रावणाच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या अभावामुळे आपल्या ठिकाणी विश्रामास आले आहेत. अंगदाच्या या उत्तराने प्रभू अत्यंत प्रसन्न झाले. आपल्या पित्याचा वध करणाऱ्या श्रीरामांबद्दल द्वेष मत्सर क्रोध न बाळगता त्यांच्या गुणांमध्ये अंगद रमून गेला होता, त्यामुळेच त्याच्या मुखातून असे उद्गार आले. मंदोदरी आणि अंगद या दोघांनाही प्रभू रामचंद्रांचा सहवास लाभला नाही, परंतु दोघांनाही प्रभूंच्या ठिकाणी असलेल्या परमात्म्याचा प्रत्यय आला. ते ओळखून त्यांचं स्मरण आणि भजन त्यांनी केलं, त्यामुळे वाईट मार्गावरून जाण्यापासून ते परावृत्त झाले. रामरायांची कीर्तीच अशी खास होती. पुढे युद्धाला प्रारंभ झाला. घनघोर युद्ध छेडले. रावणपुत्र मेघनादाच्या मृत्यूनंतर रावण स्वतः युद्धभूमीमध्ये उतरला. नाना प्रकारची शस्त्र कवच कुंडले सुसज्ज रथ घेऊन रावण रामरायांसमोर उभा राहिला. वल्कलधारी प्रभू मात्र धनुष्य बाणाखेरीज काही नसताना युद्धाला सज्ज झाले. हे दृश्य पाहून विभीषण संभ्रमात पडला. त्याने रामरायांना विचारले, आपल्याकडे रथ नाही कवच नाही रावणासारखी आयुध नाही, अशात या बलशाली रावणाला कसे जिंकता येईल? प्रसन्न स्मितहास्य करत प्रभू उत्तरले, सुनहु सखा कह कृपा निधाना जेही जय होई सो स्यंदन आना सौरज धीरज तेही रथ चाका सत्य सील दृढ ध्वजा पताका बल विवेक दम परहित घोरे क्षमा कृपा समता रजु जोरे ईस भजनु सारथी सुझाना बिरती चर्म संतोष कृपाना दान परसु बुद्धि शक्ति प्रचंडा बर विज्ञान कठिन कोदंडा अमल अचल मन त्रोन समाना समजम नियम सिली मुखनाना कवच अभेद विप्र गुरु पूजा एही सम विजय उपायन दूजा सखा धर्ममय असरथ जाके जितन कह न कतहू रिपुताके. प्रभु म्हणतात, हे प्रिय यशप्राप्तीचा रथ तर दुसराच आहे. शौर्य आणि धैर्य ही ज्याची चाका आहेत. सत्य आणि शील ज्याची ध्वज आणि पताका आहे. बळ विवेक दम आणि परोपकार हे ज्याचे घोडे आहेत. समता आणि दया ज्याची डोर आणि ईश्वर भजन हा ज्याचा सारथी आहे, वैराग्य ढाल आहे आणि संतोष तलवार आहे, बुद्धी प्रचंड शक्ती आहे, श्रेष्ठ विज्ञान धनुष्य आहे, निर्मळ आणि अचल मन तर्कसा समान आहे, शम यम नियम हे बाण आहेत, ब्राह्मण आणि गुरुपूजन ज्याचं कवच आहे, असा धर्ममय विजयरथ ज्याच्यापाशी आहे त्याला जिंकण्यासाठी कोणताच शत्रू नाही। तुलसीदासांनी वर्णन केल्याप्रमाणे हे सगळे अलौकिक गुण रामरायांच्या ठिकाणी असल्यामुळेच प्रभूंना हरवणारा कोणीच नव्हता, ते नेहमी विजयी असेच होते। युद्धासारख्या प्रसंगात सुद्धा श्रीरामांच्या चेहऱ्यावर शत्रुभावना नव्हती, कोणताही अभिनिवेश नव्हता, अगदी सहजपणे प्रभूंनी रावणाचा वध केला, सीतामाईंना मुक्त केले, लंकेमध्ये सुशासन प्रस्थापित करून सत्वगुणी विभीषणाला लंकेचे राज्य दिले। प्रभू रामचंद्रांचा हा विजयरथ म्हणजे आपल्याला अंगी बाणवण्यासारखा एक एक गुण आहे। रामरायांनी सांगितलेल्या या विजयरथावर आरूढ होऊन सद्गुरूंच्या चरणी आपण हेच मागणं या पावन दिवशी मागूया की आपण आम्हाला जे चरम लक्ष दाखवलं आहे ते याच जन्मी साध्य होऊ। यानंतर आपण रामचंद्रांचं एक भजन म्हणणार आहोत, सद्भक्त आनंद कुलकर्णी भजन सांगेल, आपण त्याच्या पाठोपाठ म्हणूया।
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, सीतापते जय जानकी रामा, सीतापते जय जानकी रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, कहिल्यो धारक सगुणाभिरामा, अहिल्यो धारक सगुणाभिरामा, रावण संहार कोदंड रामा, रावण संहार कोदंड रामा, अयोध्या रामा पट्टाभिरामा, अयोध्या रामा पट्टाभिरामा, नव नव कोमल श्री साई रामा, नव नव कोमल श्री साई रामा, सीतापते जय जानकी रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, सीतापते जय जानकी रामा, अहिल्यो धारक सगुणाभिरामा, रावण संहार को दंड रामा रावण संहार को दंड रामा अयोध्या रामा पट्टाभिरामा अयोध्या रामा पट्टाभिरामा नव नव कोमल श्री साई रामा नव नव कोमल श्री साई रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
रामायणातील लंकाकांडामधील एक प्रसंग आहे. रावणाने सीताबाईंचं हरण केल्यावर प्रभू आणि लक्ष्मण काहीसे खिन्न होते. अरण्यात बसले असता तिथे देवर्षी नारद उपस्थित झाले. प्रभूंना ते म्हणाले, रघुनंदना, युद्ध तर अटळ आहे. दशानन रावणाचा वध करण्यासाठी साधू संतजनांना दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांपासून वाचवण्यासाठी तुझा जन्म आहे. तेव्हा हे राघवा, लंकाधीशाच्या विनाशासाठी मी तुला एक उपाय सांगतो. आदिशक्ती भगवती देवीचे नवरात्र पूजन तुम्ही दोघांनी शास्त्रोक्त पद्धतीने श्रद्धापूर्वक करा. ती सर्वेश्वरी तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल, आपल्या शक्ती तुम्हास प्रदान करेल. दुरितांचा नाश करण्यासाठी सदैव सज्ज अशी ती भवानी आहे. ब्रह्माची कर्तृत्व शक्ती, विष्णूची पालन शक्ती आणि रुद्राची विनाश शक्ती ही तीच असून ती परब्रह्म शक्ती आहे. अशा शक्तीस्वरूप देवीचे तुम्ही पूजन करा, असे सांगून नारद अंतर्धान पावले. देवर्षींच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रभूंनी लक्ष्मणासह अतिशय भक्तिभावाने नवरात्र पूजन केले. अष्टमीच्या दिवशी सिंहारूढ झालेली भगवती देवी त्या दोघांना प्रसन्न झाली. तिने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, हे पराक्रमी राम लक्ष्मणा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. हे श्रीरामा, तुम्ही साक्षात नारायणाचा मनुष्य अवतार आहात. रावणाच्या विनाशाकरिता देवांचे अंश असलेले माझ्या शक्तीने युक्त असे अनेक कपिजन तुम्हाला या युद्धात सहाय्य करतील. तुमचा विजय निश्चित आहे. आदिशक्तीच्या आशीर्वादाने संपन्न होऊन प्रभू रामचंद्रांनी बलाढ्य अशा रावणाचा वध केला, पराजय केला. या नवरात्रातील उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. नवरात्र म्हणजे या चराचर विश्वाला चैतन्य रूपाने आधारभूत असलेल्या आदिशक्तीचा देवीचा उत्सव. 9 दिवस असणाऱ्या या उत्सवात दुर्गा देवीची 9 रूपे पूजली जातात. देवीच्या 9 सगुण रूपांबरोबरच धी, श्री, कांती, क्षमा, शांती, श्रद्धा, मेधा, धृती आणि स्मृती ही सुद्धा आदिमायेचीच रूपं आहेत. आजच्या दिवशी या आदिशक्तीचंही आपण स्मरण करूया. पूर्वी या भूतलावर महिष नावाच्या असुर राजाने अति उग्र असे तप केले. त्याच्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याला इच्छित वर मागण्यास सांगितले. महिष राजा म्हणाला, हे देवाधिदेवा, मला अमरत्व प्राप्त व्हावे. ब्रह्मदेव म्हणाले, राजन, जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याला मृत्यू निश्चित आहे, तेव्हा दुसरा कोणताही वर माग. महिष राजा म्हणाला, असे असेल तर मला देव, दानव आणि मनुष्य योनीतील पुरुषापासून मृत्यू येऊ नये. मला मृत्यू येणारच असेल तर तो स्त्रीपासून यावा. कोणतीही स्त्री माझा वध करण्यास समर्थ असूच शकत नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. ब्रह्मदेवांपासून वर प्राप्त केल्यावर तो अतिबलाढ्य महिषासूर अत्यंत गर्विष्ठ आणि उन्मत्त झाला. संपूर्ण पृथ्वीवर स्वतःचे राज्य निर्माण झाल्यावर त्याने स्वर्ग देखील जिंकण्याचा निश्चय केला. इंद्रादी देवांना त्याने युद्धाचे आव्हान दिले. महिषासुराने दिलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी देवेंद्र भगवान विष्णूंकडे गेले. सर्वानुमते युद्धाची निश्चिती झाली. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह सर्व देव सैन्यासह महिषासुराला सामोरे गेले. असे म्हणतात देवदानवांचे हे युद्ध 100 वर्षे चालले. या युद्धात महिषासुराचा विजय झाला आणि तो देवेंद्रांच्या सिंहासनावर जाऊन बसला. पापबुद्धीचा हा महिषासूर सर्व देवतांना आणि मानवांना त्रास देत होता. महिषासूर जणू मातला होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळून सारे देव अनुक्रमे ब्रह्मदेव महादेव आणि विष्णूंकडे गेले. तेव्हा भगवान म्हणाले, आपण पूर्वी या महिषासुराशी युद्ध केले पण तो अवध्यच राहिला. ब्रह्मदेवांकडून त्याने जिंकून घेतलेल्या वरदानामुळे तो कोणत्याही पुरुषाकडून अपराजितच राहील. यासाठी आपल्याला एक सर्वशक्तिमान सामर्थ्यशाली जगाचा उद्धार करणारी स्त्री देवी आपल्या साऱ्यांच्या शक्तीतून उत्पन्न करावी लागेल. तीच स्त्री या महिषासुराचा निपात करू शकेल. या देवीला आता आपण पाचारण करूया.
जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जागो मा जना जागो मा अम्बा जगदो धारिणी मा अम्बा जगदो धारिणी मा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा
भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून सर्व देवांच्या तेजो राशीतून एक अत्यंत तेजस्वी सौंदर्य संपन्न सर्व गुणांनी युक्त अशी अद्भुत स्त्री निर्माण झाली. जणू सर्वांचा धावा ऐकून ती भगवती दुर्गा अवतरली. तिला 18 हात होते. ती विश्वमोहिनी होती. सर्व देवतांनी आपली दिव्य आयुध तिला अर्पण केली. महादेवांनी आपला त्रिशूळ, विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र, वरुण देवांनी शंख आणि पाश, यमदेवांनी कालदंड, त्वष्ट्रांनी आपली गदा, वायुदेवांनी धनुष्यबाण, देवराज इंद्राने वज्र, कालाने ढाल व तलवार, विश्वकर्म्याने दिव्य परशु आणि सूर्यानी आपली किरणे आदि मायेला अर्पण केली. अशी अनेक शस्त्रास्त्रे घेतलेली ती मंगलमय देवता पाहून सर्व देव विस्मित झाले व तिचे स्तवन करू लागले. हे जगन्माते, आता तूच आमचे रक्षण कर. त्या महापापी महिषासुराचा तू सर्वनाश कर. तेव्हा ती सर्वेश्वरी देवी देवांना म्हणाली, देवहो, तुमचे कल्याण असो. आता तुम्ही दैत्यांची भीती बाळगू नका. त्या महिषासुराचा मी नक्की वध करेन. असे म्हणून देवीने उच्च स्वराने शंखनाद केला. तो ऐकून महिषासूर क्रोधित झाला. त्याने दूत पाठवून देवीची माहिती मिळवली. दैत्य दूतास तिला पकडण्याचे आदेश दिले. तिला वश करून पट्टराणी करण्याचा त्याचा मानस त्याने दूतांकरवी देवीस कळविला. महादेवीने त्यास प्रत्युत्तर दिले, हे दैत्यराज, मी अविवाहित स्त्री नाही. माझा पती सर्व करता, सर्व साक्षी, अकर्ता, निस्पृह असा प्रभू आहे. तेव्हा तुझ्या मरणाला तयार हो. देवीचे हे उत्तर ऐकून महिषासूर अधिकच संतापला व त्याने दुर्मुख आणि बाष्कल या आपल्या सेनापतींना देवीवर चालून जाण्यास सांगितले. युद्ध सुरू झाले. देवीने दुर्मुख आणि बाष्कल दोघांचाही वध केला. त्यानंतर सेनापती चिक्षूर सैन्यासह आला. देवीने बाणांचा वर्षाव करून सैन्यासह चिक्षुराला यमसदनी पाठवले. नंतर असिलोमा आणि बिडाल आपापले सैन्य घेऊन आले. जगदंबेने आपल्या युद्ध कौशल्याने सर्व दैत्यांचा निपात केला. शेवटी महिषासूर युद्धासाठी निघाला. दोन शिंगांचा शेपूट असलेला रेडा देवीला आवडणार नाही म्हणून त्याने आकर्षक रूप घेतले व पुन्हा देवीला मोहित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महादेवी म्हणाली, अरे मूढा, मी परमपुरुषाची इच्छाशक्ती आहे. मीच आदिमाया आहे. हे सर्व विश्व मीच निर्माण केले आहे. हे तुझे रूप सुद्धा माझ्यात असण्यामुळे आहे. तुझा सर्वनाश करण्यासाठीच मी या रूपात अवतीर्ण झाले आहे. तेव्हा आता युद्धाला तयार हो. त्यानंतर त्या दोघांचे घनघोर युद्ध झाले. महिषासुराने सिंह, हत्ती, रेडा, मानव अशी अनेक मायावी रूपे घेऊन देवीवर हर तऱ्हेने वार केले. परंतु सिंहारूढ अशा देवीने सर्व वार परतवून लावले. देवीने आपल्या शिलीमुख बाणांनी तसेच गदा, त्रिशूळ, तलवार अशा विविध आयुधांनी महिषासुराच्या सैन्याचा निपात केला आणि शेवटी सहस्त्र आरे असलेल्या सुदर्शन चक्राने त्या उन्मत्त महिषासुराचे मस्तक धडावेगळे केले. महिषासुराचा वध झाला. महिषासुराचा वध करून देवीने विजय संपादन केला. सर्व देव, ऋषी, साधू सज्जन देवीचा जय जयकार करू लागले. देवीच्या या आख्यानात देवीने ज्या महिषासुराचा वध केला तो महिषासूर म्हणजे एक प्रतीकात्मक उदाहरण आहे. महिष म्हणजे रेडा. रेडा किंवा महिष हे जडत्वाचं मंदबुद्धीचं प्रतीक आहे. आपल्यामध्येही हा महिष काही एक प्रमाणात असतो. आपल्यामधले दुर्गुण, वाईट सवयी, कामक्रोधादी विकार हे आपल्याला माहीत असतात. आपण त्यावर शर्थीने काही उपाय करत नाही, हेच ते जडत्व. जेव्हा या विकारांवर विजय मिळवण्यासाठी आपला निश्चय पक्का होईल, तेव्हा ती त्या आदिशक्तीची उपासना असेल. भवानी मातेने जसे असुरांशी युद्ध केले, तसे आपल्या आतील दुर्गुणांचे परीक्षण करून कठोरपणे आपण त्यावर काम करायला हवे. दुर्गुणांचा नाश करून साधनेत अग्रेसर व्हायला हवे. नवरात्रीची ही कथा आपल्याला हेच शिकवते असे वाटते. आदिशक्ती म्हणजे आपल्या आत असणारी आत्मशक्तीच आहे. या आत्मशक्तीचे स्मरण होऊन आपल्यामधील चांगल्या गुणांची वृद्धी होणे, दैवी गुणांचा अभ्यास करणे, कोणत्याही परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दुर्गादेवीची पूजा करणे. स्वामीजींनाही आपल्याकडून हेच अभिप्रेत आहे. आता आपण चांगल्या गुणांची कास धरून विकारांवर विजय मिळवण्याचा संकल्प करूया आणि आपल्या मनबुद्धीवर महिषासुराचं म्हणजे जडतेचं राज्य कधीही येऊ नये अशी काली मातेकडे प्रार्थना करूया. यानंतर सद्भक्त नील धर्माधिकारी देवीचं एक काव्य सादर करेल.
असुरा
जग निर्भय करणी असुरान हरणी जग निर्भय करणी करण तारिणी भक्त पालिका दया दाई भवानी भवानी भावानी माता कालिका आ माता कालिका माता कालिका आ माता कालिका आ धनि पम बदनि सा म बदनि सा म बदनि सा माता कालिका
आजच्या या पावन दिवशी देवीने जसे सीमोल्लंघन केले तसे देहबुद्धीला ओलांडून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी आपण सज्ज होऊया. यासाठी स्वामीजींनी सांगितलेली साधना आमच्या सगळ्यांकडून कायम घडत राहो हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. आता मी पूजनीय स्वामीजींना अशी प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावे.
हरी हरी हरी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. काहीही बोलण्याच्या ऐवजी नीलचा आवाजच कानात घुमतोय. आजचा हा कार्यक्रम या 16 ते 25 वयोगटाच्या तरुण मुलांनी मुलींनी सादर केला. अतिशय भावानी प्रेमानी समजून उमजून कथा समजून उमजून माता दुर्गेची कथा रामचंद्रांची कथा तुलसी रामायणाचा आधार घेऊन अभ्यास करून असं निवेदन वजा निरूपण झालं. सुरुवातीला म्हटली गेलेली प्रार्थना सामूहिक भजन आणि सर्वात शेवटी आपल्या सगळ्यांच्या कानामध्ये घुमणारं नीलचं माता कालिका भजन. खरंच तुम्ही सगळ्यांनी सीमोल्लंघन केलं. आजच्या दिवशी जागो जागो मा असं म्हणत दुर्गादेवीला म्हणत मातेला म्हणत आपल्याला जागायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ती जागीच आहे. आपल्या हृदयामध्ये ती जागी हो. ती शिवनयनी माता दुर्गा पार्वती देवी बोधाच्या अंगानी आपल्या अंतकरणामध्ये जागी हो. जी अनादी आहे, निर्गुण आहे, जी विश्वमोहिनी आहे आणि जिच्यापासून विश्व निर्माण झालं अशी जगत जननी आहे, तिने आजच्या दिवशी महिषासुराचा वध केला, शुंभ निशुंभांचा वध केला, कित्येक राक्षसांना मारलं. आपल्या आत असणाऱ्या अवगुणांचाही वध तिने करावा. पौराणिक कथा या एक प्रकारे कथाही आहेत आणि सांकेतिक रीतीने आपल्या स्वतःकरता लिहिलेल्या आहेत. त्या तऱ्हेने मातेने आपल्या आत जाग व्हावं, आपल्याला जाग करावं आणि आपण आपल्या ठिकाणी असणाऱ्या दुर्गुणांवर मात करावी. आजचा दिवस अजून एका दृष्टीने महत्वाचा आहे. तो म्हणजे एका स्वर्गामधल्या अप्सरेच्या बहुधा कोण उर्वशी किंवा रंभा अशा कोणाच्या शापामुळे अर्जुनाला एक वर्षभर आपलं पौरुषत्व गमावायला लागलं. तो शाप त्याला मिळाला एक वर्षाकरता आणि ते त्यांनी त्याच्या सोयीनी भोगलं. पांडवांचा जो अज्ञातवासाचा काळ होता त्या काळामध्ये बृहन्नळा होऊन तो विराट राजाच्या दरबारी विराट राजाची मुलगी उत्तरा तिला नृत्याचे धडे देण्यासाठी म्हणून राहिला. आपलं सगळं पौरुषत्व हरवलेल्या अर्जुनाला आज जाग आली. कौरवांनी विराटावर जी स्वारी केली त्या निमित्ताने उत्तर गौग्रहणाच्या प्रसंगी सुदैवानी आदल्या दिवशीच पांडवांच्या अज्ञातवासाचा शेवट झालेला होता आणि शमीच्या वृक्षावर दडवलेली त्या वृक्षाच्या ढोलीमध्ये दडवलेली आपली शस्त्र अर्जुनाने आजच्या दिवशी बाहेर काढली. एक वर्षानंतर तो त्याचं लाडकं गांडीव धनुष्य हातात घेऊन सर्व कौरवांना एकदा सामोरा गेला. त्यांनी त्यांच्यावर विजय मिळवला. तो आजचा दिवस आहे आणि देवांनी प्रार्थना करून आदिमायेला जाग केलं. अर्जुन शापातून मुक्त झाला आणि त्यांनी विजय मिळवला आणि सदैव जागरूक असलेल्या रामचंद्रांनी आजच्या दिवशी रावणाची 10 ही शिर गगनामध्ये उडवली, रावण वध केला। तोही आजचा दिवस आहे। रामचंद्र तरुण वयामध्ये अतिशय चिंतनशील होते आणि त्यांच्या इच्छेमुळे आणि वसिष्ठांनी सांगितल्यामुळे त्यांनी आपल्या देशामध्ये अयोध्येसकट अनेक गावांमध्ये त्यांच्या राज्याच्या परिक्रमा केली, प्रजेचं निरीक्षण केलं, प्रजेच्या सुखदुःखाचं निरीक्षण केलं। मनुष्य जीवन कसं असतं, राजघराण्यात राहणं निराळं, राजघराण्यात राहून मनुष्य जीवनाची पूर्ती कल्पना येणं तसं अवघड सगळ्या सुखांमध्ये असताना, पण रामचंद्र सगळीकडे मिसळले, सगळीकडे फिरले आणि त्यांच्या विचारमग्न चिंतनशील अशा वृत्तीला अनेक दुःख दिसू लागली। अगतिकता, असहाय्यता नजरेला आली, ते उदासीन झाले। इतकी दुःख भरून आहेत की काय असं त्यांच्या लक्षात आलं, जे कधीही त्यांनी राजवाड्यात पाहिलेलं नव्हतं। बुद्धांचंही तसं झालं। आणि त्यामुळं राजवाड्याचा त्याग, कर्मांचा त्याग, काहीच न करण्याच्या मनस्थितीमध्ये कर्मशून्य व्हावं की काय अशा मनस्थितीमध्ये रामचंद्र आले असं वर्णन आहे। की जो संन्यासी नव्हता, संन्यास याचा अर्थ अनेक उंच ध्येयाकरता म्हणून कर्म सोडून देणं, पण नैराश्यामुळे कर्म सोडून द्यावीत असं त्यांना वाटायला लागलं। प्रजेची दुःख पाहून आलेल्या नैराश्यामुळे वसिष्ठांनी जेव्हा ते परिक्रमा करून परत आले तेव्हा वसिष्ठांच्या लक्षात आलं, अंतर्मुख, स्वमग्न, कोणाशीही विशेष संभाषण न करणारे, विचारामध्ये गढून गेलेले असे रामचंद्र वसिष्ठांनी पाहिले। वसिष्ठांनी रामचंद्रांच्या या कर्मशून्यतेला नवीन आयाम दिला। त्याग करण्याची जी वृत्ती होती त्याला कायमचा उत्तम आयाम दिला, कर्मत्याग न करता, संन्यासही घ्यायला न लावता, त्यागी वृत्ती तर तशीच ठेवून रामचंद्रांना एक नवीन उपदेश, नवीन जीवन जगण्याचा उपदेश वसिष्ठांनी केला। दैव किंवा प्रारब्ध आणि प्रारब्धानी सुख दुःख, प्रारब्धानी येणारी अगतिकता, मुळात प्रारब्धच वसिष्ठांनी अमान्य केलं। जे काही घडतं मानवी जीवनामध्ये ते त्यांनी केलेल्या कर्माचं फळ म्हणून त्याला मिळतं असं वसिष्ठांनी सांगितलं। एक वेळ तर अशी आली वसिष्ठांच्या उपदेशामध्ये की उत्तम उत्तम हस्तसामुग्रिक आणि पंचांग पाहणारे, कुंडली पाहणारे, पत्रिका पाहणारे असे ज्योतिषी जमा करावेत, त्यांनी एखाद्या व्यक्तीचं 100 वर्ष आयुष्य निश्चित करावं आणि त्या व्यक्तीचा शिरच्छेद करण्याची त्याला शिक्षा द्यावी, तो ज्योतिषांनी जगतो का शिरच्छेदानी मरतो ते पाहूया असं वसिष्ठ म्हणाले। आपली कर्म सोडायची नसून कर्म सोडणं हा दुःखांवर उपाय नसून पळून जाणं किंवा पलायनवाद हा दुःखावर उपाय नसून अडचणींवर उपाय नसून अडचणीच्या डोळ्यात पाहून अडचणींना सामोरं जाणं स्थिर बुद्धीनी हा उपाय आहे असं वशिष्ठांनी सांगितलं. तशा प्रकारे कर्माचं फळ म्हणून असेल तर शिरच्छेद होईल, अकारण शिरच्छेद अशक्य आहे. आणि जर शिरच्छेद झाला तर ग्रहयोग त्याला वाचू शकणार नाहीत. तो वाचतो का ते पाहावं, त्याचा शिरच्छेद करावा आणि तरीही तो जिवंत राहिला तर त्याला 100 वर्ष आयुष्य असं मानेल. जी सत्ता मनुष्याच्या देहावर आहे ग्रहादिकांची, त्याच्यापेक्षा एक जर वेगळी सत्ता काम करायला लागली, जशी सुनामी आली, त्या सुनामीमध्ये वाहून गेले लोक, त्या सगळ्यांचं आयुष्य संपणार नव्हतं ज्योतिषशास्त्राप्रमाणे. त्याच्याही पेक्षा जर वरिष्ठ सत्ता काम करायला लागली तर ग्रह काही करू शकत नाहीत. त्यामुळं दैव किंवा प्रारब्ध याच्यापेक्षा कर्मच महत्वाचं आहे असं वशिष्ठांनी सांगितलं. आणि कर्म न सोडता अथक प्रयत्न करणं हेच मानवी जीवनामध्ये कोणाचंही कर्तव्य आहे असं वशिष्ठांनी रामचंद्रांना सांगितलं. आपली कर्म सोडायची नाही तर आपल्या अंतर इंद्रियांचं रूपांतरण करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. आपलं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार जे वारंवार हतबल होतं असं मन बदलणं गरजेचं आहे. जे वारंवार अशुभाचं चिंतन करतं, पराजयाचं चिंतन करतं असं चित्त बदलणं गरजेचं आहे. सुख दुःख निंदा स्तुती पाप पुण्य लाभ अलाभ या कशालाच अंतःकरणाने महत्व न देणं गरजेचं आहे. अंतःकरण वृत्ती सम राखणं गरजेचं आहे असं वशिष्ठांनी रामचंद्रांना सांगितलं. आणि देहाहंकार सोडून देण्याची आवश्यकता आहे कोणालाही, कोणीही झाला तरी. देहाहंकार सोडला तरच परमात्मा भावाचा स्पर्श जीवाला होतो आणि जीव हा ब्रह्मस्वरूप होतो असं वशिष्ठांनी रामचंद्रांना सांगितलं. असं असल्यामुळं बाह्य कर्म जी आहेत, जी वाट्याला आलेली असतील ज्या त्या काळी, ती अत्यंत उत्साहानी आणि आनंदानी करावीत. त्याच्यातून माघार कदापि घेऊ नये. बाह्य कर्मांचा त्याग करणं हे आळशीपणाचं लक्षण आहे असं वशिष्ठ म्हणाले. आपली कर्तव्य कर्म सोडून देणं हे हा निव्वळ आळस आहे. सर्व सुख दुःखांचं कारण मनुष्याच्या वासनेमध्ये आहे आणि वासनेमुळं सुख दुःख माणसाला प्राप्त होतं आणि तो निष्कारण परिस्थितीला दोष देतो. असं असल्यामुळं वासना शून्य होणं हे गरजेचं आहे असं वशिष्ठ रामचंद्रांना म्हणाले. ज्या प्रजेमध्ये सुखदुःख होती त्या प्रजेच्या ठिकाणी वासनेमुळे सुखदुःख होती हे तू नीट समजून घे आणि तू वासना शून्य हो असं ते म्हणाले. याचा विलक्षण परिणाम झाला. रामचंद्र वासना शून्य झाले म्हणजे किती टोकाला जाऊन वासना शून्य झाले. ज्या क्षणाला राज्याभिषेक होणार होता, म्हणजे तुम्ही पहिले आलात असं डिक्लेअर झालं अतिशय महत्वाच्या परीक्षेमध्ये, डिक्लेअर होतं आहे, तुमची येऊन मुलाखत घेतली जाते आहे, टीव्हीवर ती प्रकाशित होणार आहे, प्रसारित होणार आहे. आणि ते सगळं झाल्यावर रिझल्ट लागायच्या आधी तुमच्या एका पेपरमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून तुम्ही पासही झाला नाहीत असं जर एखाद्याला सांगावं, तुम्ही कल्पना करू शकता मी काय म्हणतोय त्याची. आपल्याला राज्याचं कळत नाही कारण आपण कधी राज्यावर बसणार म्हणून आपल्याला वनवासात पाठवलं जाणार. पण एखाद्याचं लग्न ठरलेलं आहे आणि लग्न होणार आणि लग्न होत नाहीये या सगळ्या एकसारख्या समान परिस्थिती आहेत कोणत्या तरी कारणाने. असं काही घडावं जसं तसं घडलं. रामचंद्र वासनाशून्य म्हणजे त्यांच्या ठिकाणी जो स्वीकार होता पुढच्या क्षणाचा, जो क्षण आत्ता त्यांच्याकरता आहे त्या क्षणामध्ये वासनाशून्य होऊन राहणं आणि वाट्याला आलेलं आहे ते केवळ करणं, याच्याखेरीज दुसरी बुद्धीच नाही. मनाचं रूपांतरण, बुद्धीचं रूपांतरण, चित्ताचं रूपांतरण, अंतःकरण वृत्तीचं रूपांतरण आणि देहाभिमान शून्यता याला म्हणतात. वसिष्ठांनी रामचंद्रांना असं सांगितलं की जर अशा प्रकारे वासना शून्य होऊन जीवन जगता आलं तर सगळं जीवन, वाट्याला आलेलं जे जीवन आहे ते जीवन एखाद्या क्रीडेसारखं होईल. तुमचं त्याच्यातलं वर्तन एखाद्या अभिनयासारखं असेल, एका अभिनयापेक्षा जास्त नसेल. आपल्या ठिकाणी असणाऱ्या इच्छा किंवा वासना आणि या इच्छा किंवा वासना ज्या देहामध्ये आहेत त्या देहाचा अभिमान हे एकत्र येतात. आपणही आपल्या ठिकाणी जर विचार करून पाहिला तर आपल्या वासना आणि आपण देह आहोत अशी भावना, देहाभिमान या एकत्र येतात आणि मनुष्य संसारातले संकल्प रचायला सुरुवात करतो. रामचंद्रांचं वैशिष्ट्य म्हणजे रामचंद्रांनी असे वृथा संकल्प केलेच नाहीत. समोर येईल ते जीवन ते जगले हे किती विशेष आहे. ही वासना शून्यता रामचंद्रांनी लंका जिंकली, रावणाचा वध केला एवढीच नाहीये गोष्ट, तर लंका जिंकली त्यांनी, ते जेता होते. पण त्यांच्या अंतःकरणातली वासना शून्यता म्हणजे इच्छेचा इच्छा नाही, वासना नाही आणि देहाहंता नाही, त्यामुळे जिंकलेली लंका त्यांनी सोडून दिली विभीषणाकरता. ही सोपी गोष्ट आहे. आपल्याला मिळालेलं एक बक्षीस तरी सोडता येतं का? रामचंद्रांच्या बाबत जे आपण विचार करतो ते थोडं अगदी छोट्या प्रमाणात जर आपल्या स्वतःला लावून धरलं, आपण जिंकलेलं बक्षीस, मिळालेलं बक्षीस म्हणजे लॉटरी नव्हे, आपल्या प्रयत्नांनी मिळवलेलं, तर तेही सोडणं कठीणच आहे. म्हणून आपल्या ठिकाणी असणाऱ्या वासना आणि देहाभिमान याच्यातून जो संकल्प निर्माण होतो त्या संकल्पाचा त्याग करायला वसिष्ठांनी रामचंद्रांना सांगितलं. संकल्पाचा त्याग करणं म्हणजे इच्छारहित असणं. समर्थांच्या भाषेत लोक शोधोनी पाहती परी इच्छा दिसेना का वासना दिसेना. सगळे शोधून पाहतात की याला काय हवं आहे ते तरी कळू देत, तर त्याच्या ठिकाणी वासनाच नाहीत. वासना शून्य महायोगी, इच्छा शून्य अशी व्यक्ती. आणि संकल्परहित होणं म्हणजे इच्छा शून्य होणं आणि देहाहंता शून्य होणं. संकल्पाच्या सगळ्या सीमेमध्ये आपलं जीवन बद्ध आहे, आपण संकल्पाच्या अंतर्गत राहतो. याचा अर्थ आपण वासनेच्या आत राहतो, म्हणूनच जन्म घ्यायला लागतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, वासनेच्या आत आपण राहतो, वासना बाळगत आपण राहतो आणि देहाभिमानासकट आपण राहतो. ही विजयादशमी या सीमा ओलांडायला सांगते. अशुभावर शुभाचा मात हे जगताच्या अशुभाबद्दल ते माता दुर्गेचं काम आहे. तुम्ही इथं या तुम्ही राहता त्या गल्लीतल्या एकाही दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला मारू शकत नाही. शिक्षा करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये आत्ताच्या कायद्याच्या राज्यात. तुम्हाला तुमच्या आत असणारे तुमचे रिपू मारायचे आहेत, तेही सीमोल्लंघनच आहे. तुमच्या पौरुषत्वाची म्हणजे पराक्रमाची, तुमच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची सार्थ ओळख तुम्हाला होणं हेही सीमोल्लंघन आहे, कारण कितीतरी त्याच्या आतच अडकलेले असतात. आणि खऱ्या अर्थाने वासनांच्या पलीकडे जाणं आणि देहाभिमानाच्या पलीकडे जाणं हे सीमोल्लंघन करायचं आहे. लहानपणी खेड्यात राहिलो, तर अक्षरशः पायाचे तुकडे पडायचे. या शिक्षकांना सोनं द्यायला जा, त्या शिक्षकांना सोनं द्यायला जा. एक शिक्षक इथं राहतात, दुसरे आणि कुठं राहतात, आणि कुठं राहतात. पाचला त्या आपट्याच्या पानांची पिशवी हातात घेऊन जायचं आणि आठ साडेआठला अक्षरशः दमून परत यायचं. असं व्हायचं. सीमोल्लंघनाचा अर्थ माहीत नसायचा. त्याच्या आधी गावाच्या वेशीच्या बाहेर असलेल्या देवीच्या दर्शनाला सगळे जायचे. एखादी जत्रा भरल्यासारखे सगळे लोक तिकडे चाललेले आहेत. तुमच्यापैकी कोणी कदाचित अनुभवलं असेल, त्याला फक्त अट एवढीच आहे की पुण्यात जन्म आणि पुण्यातच सगळं वास्तव्य नसलं पाहिजे. ज्याला कोणाला जरा तरी बाहेरच्या गावात राहण्याचा अनुभव आहे त्याला कळेल, कारण पुण्याची सीमा कुठं ओलांडणार, कुठलं सीमोल्लंघन करणार. आम्ही पुण्यात जेव्हा आलो आणि आमच्या खेडेगावाच्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या नातेवाईकांकडं सोनं द्यायला गेलो, तर जवळपास प्रत्येकाने सांगितलं की पुण्यात हे कोणी करत नाही. आम्हाला लाडू दिला, शेवयाची खीर दिली, काय श्रीखंड दिलं, पण त्यांची मुलं कधीही सीमोल्लंघनाकरता जाणं किंवा सोनं द्यायला जाणं पुण्यात ही पद्धत नाही असं पहिल्याच वर्षी आम्ही ऐकलं. दुसऱ्या वर्षी बंद केलं. पण बंद केलं तेव्हा स्वामीजींकडे यायला लागलो आणि स्वामीजींच्या मुखातून सीमोल्लंघन म्हणजे काय हे ऐकायला लागलो. विषय संपला. आपल्याला अशा प्रकारचं सीमोल्लंघन करायचं आहे आणि हे वाटतं तितकं सोपं नाही. ध्यान सोपं आहे, सीमोल्लंघन अवघड आहे. ध्यानातली सीमा ओलांडणं हे अवघड आहे, ते एक वेळ सोपं आहे, पण व्यवहारातल्या वासना न धरता व्यवहार करणं, देहाहंता न बाळगता व्यवहार करणं हे तसं तुलनेने अवघडच आहे, अभ्यासाचं आहे. आणि अभ्यासाने हे साध्यही होणार आहे, साध्य होत नाही असं नाही, पण जागरूकतेने देवीला जसं जागृत केलं देवांनी आदिमातेला, तसं आत असलेल्या आपल्या आपलं हित करत्या आत्मशक्तीला जागृत करण्याचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपल्या इथं तोच कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न करतोय. इथं जी काही प्रवचनं चालतात, सत्संग चालतो, भेटीगाठी चालतात, भूगावची शिबिरं चालतात, कधी आनंद यात्रा, कधी पारायण, कधी वेगवेगळे उत्सव, तर या कशाचा उद्देश उत्सव पार पाडणं नाहीये. आनंद यात्रा करून यात्रेची मजा लुटणं नाहीये. सीमा ओलांडण्याचा प्रश्न आहे. या सीमा म्हणजे आपल्याच ठिकाणी असणारे वासनामय इच्छा, संकल्प आणि देह मी हा भाव याकरता हे सगळं चाललंय. नाहीतर या सगळ्यामध्ये परत मनाला बरं वाटलं, बुद्धीला बरं वाटलं, मनाची कक्षा ओलांडली जात नाही तोपर्यंत सीमोल्लंघन नाही. म्हणून आपण या सीमोल्लंघनाचं नीट तात्पर्य लक्षात घेऊ. दरवर्षीच आपण ते लक्षात घेतो, दरवर्षीच मी बोलतो, दरवर्षीच हे सांगत असतो, वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगतो, वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये सांगतो, वेगळ्या प्रकारे सांगतो, पण सांगणं एकच आहे. हे जर आपण केलं तर जशी अर्जुनानी बंधनं झुकारून दिली, त्याला आलेली बंधनं जशी सुखली, जशी देवीला स्वशक्तीचा प्रत्यय आला, तिने वध केला आणि अंतिमत रामचंद्रांचं आदर्श चरित्र त्याच्यापासून थोडं थोडं जरी शिकलो, तुझे तेज अंगी शतांशे जरीही, एक शंभरांश जरी यांच्यापैकी काही आपल्या आत आलं तरी देखील केवढी गोष्ट होईल. उजाळून देऊ दिशा दाही दाही, एका अंशात देखील ही हे सामर्थ्य आहे. सूर्याच्या शक्तीचा एक अंश येणं हे देखील खूप मोठं आहे. तसं आपल्या ठिकाणी होवो ही स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत. हरि हरि बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर.